आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंय वैजकी महाविद्यालयाच्या हॉस्पिटलांत स म्हयन्या भितर सगळ्यो साधन सुविधा सुसज्ज करून दिता अशें आश्वासन भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी काल सभाघरांत दिले. कॅन्सरा खातीर म्हत्वाची आशिल्ली पॅट स्कॅन मशीनां जाता तितले बेगीन चालीक लायता अशी माहिती तांणी दिल्या. आमदार क्रूज सिल्वा हांणी प्रस्नोत्तराच्या वराक गोमेंकोच्या म्हत्वाची मशीनां मोडल्यात, तशेंच हेर दुयेंतींचो चड ताण आशिल्ल्यान कांय दुयेंतींक खासगी हॉस्पिटलांत तपासण्यो करच्यो पडटा अशें सभाघराच्या नदरेक हाडून दिल्ले. हातून स्टीमी ट्रिटमेंट, एक्सरे, रेडियोलॉजी तशेंच काळजाच्या आताकाच्यो केशी विशींच्यो ह्यो तपासण्यो म्हारग आसात अशें तांणी सांगले. ह्या वेळार विरोधी पक्ष फुडारी हांणी कॅथलॅबचे नुतनीकरण करचे, तशेंच पॅट स्कॅन मशीनची बंद पडिल्ली सेवा सुरू करचे, तशेंच स्ट्रोक आयिल्ल्या मनशाक उपचार दिवपी न्युरोलॉजिस्ट कर्मचारी गोमेंकोत सदांच उपलब्ध करून दिवचे अशी मागणी केली. जाल्यार आमदार दोतर चंद्रकांत शेट्टी हांणी गोमेंकोच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करपी मॅमोग्राफीचे मोडिल्ले मशीन बदलून नवे मशीन उपचारा खातीर उपलब्ध करून दिवचे अशी मागणी केली. लाडली लक्ष्मी आणि गृह आधाराचे प्रलंबित अर्ज खासा समिती नेमून निकालात काढटा असे आश्वासन बायल आणि भुरगी उदरगत खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. 2019 सावन लाडली लक्ष्मीची 3900 अर्ज प्रलंबित उरल्यात. लाडली लक्ष्मी सयत गृह आधाराचे बरेचशे अर्ज प्रलंबित आसा असे आमदार संकल्प आमोणकर हांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिले. ह्या वेळार ह्या येवजण्यांचो लाव घेवप्यांचो सर्वे थळाव्या पंचायत वांगड्यांक बरोबर घेवन करचे अशी सुचोवणी आमदार डिलायले लोबू हांणी केली. मोपा विमानतळाचेर गोवा मायल्स टॅक्सी एपाक वरवीं 1560 गोंयकारांच्यो टॅक्सी चलता. हातूंतले 90% चालक हे स्वता गाडयेचे मालक आसात अशी माहिती येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी सभाघरांत दिल्या. जाल्यार ह्या वेवसायांतल्यान 8.5 कोटी रुपयांचो बिझनेस जाला अशी माहिती मंत्र्यान दिली. जाल्यार दुसऱ्या वटेन सुमार 18,000 टॅक्सी नोंदणी करिनासतना भाडी मारतात. हाका लागून सुमार 100 कोटींचो बिझनेस बेकायदेशीर पद्दतीन चलता अशी माहिती मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी दिली. मोपा विमानतळाचेर गोवा मायल्स वरवीं भाडी मारपी 90% गोंयकार आसात, जाल्यार हातूंतले 80% टॅक्सीकार पेडणे आणि मांद्रेचे आसात असे तांणी म्हळे. मोपा विमानतळाचेर खासगी टॅक्सीकारांक काउंटर दिवचो अशी मागणी पेडणेचो आमदार प्रवीण आर्लेकर हांणी केल्ली. ह्या काउंटराचो विषय पेडणे आणि मांद्रेचे आमदार तशेंच पंचायत मंत्री आणि हांव खासा बसका घेऊन सुटावी करता असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार दिले. राष्ट्रीय शिक्षण धोरणातल्या काय महत्वाच्यो गजाली विद्यार्थ्यांमेरेन पावच्यो या हेतान 22 ते 28 जुलै मेरेन शिक्षण सप्तक मनोवचे असे राज्य सरकारच्या समग्र शिक्षा फाट्यान सगळ्या माध्यमिक शाळांक कळीत केला. राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जावन 4 वर्सां पुराय जाली म्हण ते निमतान ह्या धोरणाचे लाभ समजून घेवपाक शिक्षण सप्तक उपेगी थारतले असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी सांगला. 22 जुलयाक शिक्षण साहित्य प्रदर्शन, 23 जुलय निपूण कार्य पद्धती, 24 जुलय खेळा सर्ती, 25 जुलय सांस्कृतिक कार्यावळी, 26 जुलय कुशळटाय दीस, 27 जुलय पोषक आहार दीस आणि 28 जुलय समाज दीस अशा साबार मध्यवर्ती संकल्पनांच्या आधाराचेर शिक्षण सप्तक राज्यातल्या सगळ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी मनोवचे असे राज्य शिक्षण संचालनालयान कळीत केला. दिव्यांगांक गरजेची साधना आणि उपकरण फुकट दिवपाक सरकार कटिबद्ध आशिल्ल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल सचिवालयात हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाखाला दिव्यांग व्यक्तींक नियो फ्लाय आणि नियो बोल्ट कंपनीच्या वट्ट 32 इलेक्ट्रीक 2-व्हीलरचे वाटप केल्या उपरांत उलयतना सांगले. तशेंच मुखेलमंत्र्यांनी संजय स्कूल फॉर स्पेशल एज्युकेशन सेंटरातल्या खासा विद्यार्थ्यांक आवाजाची सुविधा आशिल्ल्या 12 टॅबलेटचे वाटप केले. गोव्यातलो फामाद चिखलकालो महोत्सव काल श्री देवकी कृष्ण देवळ मैदान मार्शेल हांगा देगडिण्या उपक्रमासयत संपन्न जालो. हो उत्सव 3 दिसांचो आशिल्लो. व्हडा संख्येन लोक ह्या उत्सवात वांटेकार जाल्ले. ह्या उत्सवात पारंपारीक मातयेच्या खेळासयत हेर कार्यावळींनी थळावे आणि पर्यटकांची मनां जिंकली. पर्यटन मंत्री श्री रोहन खवटे हांणी काल ह्या महोत्सवात वांटो घेतलो. अशा सांस्कृतीक उत्सवांक आध्यात्मीक जोड आणि सांस्कृतीक जतन करपाचे हे एक साधन असे तांणी हे वेळार म्हळे. देवकी कृष्ण मंदिरात 16 जुलै सावन पारंपारीक संगीत आणि नृत्य सादरीकरणासयत या महोत्सवाक सुरुवात झाली. ह्या चिखलकालो महोत्सवात स्थानिक बचत गटांक तांच्या स्थानिक पाककृती तशेंच उत्पादनांचो प्रचार करपाची संद मेळ्ळी. आणि इतल्यान प्रादेशीक खबरो सुकल्यो.